षष्ठ सर्ग. लक्ष्मणाची मूर्छा. राम रावण युद्ध. हनुमंताने औषधे आणणे आणि रावण कालनेमी संवाद. श्री महादेव म्हणाले, हे पार्वती, अति कायादिकांचे आपले मोठे सैन्य युद्धात नष्ट झाले हे ऐकल्यावर रावण दुःखाने संतप्त झाला आणि अतिशय क्रुद्ध झाला. मग लंकेच्या रक्षणासाठी इंद्रजिताला ठेवून तो महातेजस्वी रावण रामाबरोबर युद्ध करण्यास स्वतःच निघाला. सर्व शस्त्रे आणि अस्त्रियांनी सुसज्ज केलेल्या का दिव्य रथावर आरूढ होऊन महाबळी राक्षसराज रावण रामावर चाल करून गेला. सर्पाप्रमाणे असणाऱ्या बाणाने पुष्कळ वानरांना मारून रावणाने सुग्रीवादी सेनानायकांना जमिनीवर पाडले. तेथे हातात गदा घेतलेल्या महापराक्रमी विभीषणाला पाहून रावणाने मय राक्षसांनी दिलेली महाशक्ती विभीषणावर सोडली. विभीषणाचा नाश करण्यास पुढे पुढे येणार ती शक्ती पाहिल्यावर त्याला रामाने अभय दिले आहे, हा विभीषण वध होण्यास योग्य नाही असे म्हणून महावीरशाली लक्ष्मण आपले भयंकर धनुष्य घेऊन विभीषणाच्या पुढे एखाद्या पर्वताप्रमाणे स्थिर उभा राहिला. अमोघ सामर्थ्य असल्यामुळे ते महाशक्ती लक्ष्मणाच्या शरीरात घुसली. या जगात मायेपासून उत्पन्न झालेल्या जितक्या शक्ती आहेत त्या सर्वांचा आधारभूत विष्णू आणि शेषाचा अंशातर असणारा महात्मा लक्ष्मण हा तर विष्णू स्वरूपच होता, त्यामुळे त्या मायाशक्तीचे लक्ष्मणापुढे काय करणार. तथापि यावेळी मनुष्य भावाचा अंगीकार करून लक्ष्मण मनुष्य स्वरूपास अनुसरून मागला आणि म्हणून तो मूर्छित होऊन जमिनीवर पडला. तेव्हा पकडण्यासाठी गेलेला रावण त्याला आपल्या हाताने उचलू शकला नाही. त्याला अतिशय विस्मय वाटला. सर्व जगाचे सार, लोकांचा आधार, विराट परमेश्वर अशा विष्णूला एक फडतूस राक्षस कसा बरे उतरू शकेल. सुमित्रा पुत्र लक्ष्मणाला घेऊन जाऊ इच्छिणाऱ्या रावणाला पाहून क्रुद्ध झालेल्या मारुतीने वज्राप्रमाणे कठीण असणाऱ्या आपल्या मुष्टीने त्याच्या छातीवर प्रहार केला. त्या मुष्टीच्या प्रहाराने रावण गुडघ्यावर खाली जमिनीवर आदळला आणि आपले तोंड, डोळे, कान यातून पुष्कळ रक्त ओकत आणि गरागरा डोळे फिरवीत तो आपल्या रथाच्या मागील भागात जाऊन बसला. त्यानंतर रावणाकडून घायल झालेल्या लक्ष्मणाला आपल्या दोन बाहूंनी उचलून घेऊन हनुमंताने रामाजवळ आणले. जन्मरहित प्रकाश रूप असा परमेश्वर हा जरी जड पदार्थापेक्षा अधिक जवळ होता तरी तो हनुमंताच्या प्रेमामुळे व भक्तीमुळे अगदी हलका झाला होता. लक्ष्मण नारायणाचा अंश म्हणून उत्पन्न झाला हे जाणून आणि मग त्याला सोडून देऊन ती शक्ती रावणाच्या रथाकडे परत गेली. त्यानंतर इकडे रावण सुद्धा हळूहळू शुद्धीवर आला. लगेच त्याने रागाने धनुष्य घेतले आणि पुन्हा रामावरच चाल केली. त्याला पाहून राम सुद्धा क्रुद्ध झाले. मग रथात बसून येणाऱ्या रावणाला पाहून जगाचा नाथ असलेले राघव महाबळी हनुमंताच्या खांद्यावर चढून रावणाकडे धावले. वज्राला सुद्धा चूर्ण करू शकेल असा आपल्या प्रत्यंचेचा अतिशय तीव्र आणि कठोर शब्द रामाने केला आणि मग गंभीर वाणीने राम राक्षसराज रावणाला म्हणाले, अरे अधम राक्षसा, थांब. सर्वत्र समदर्शी असणाऱ्या माझ्या अशा प्रकारे अपराध करून आता तू माझ्यासमोरून कुठे बरं जाऊ शकशील. आता तू असाच माझ्यापुढे उभा राहा. जनस्थानात ज्या बाणाने मी तुझ्या त्या खरं इत्यादी राक्षसांना ठार केले आहे त्याच बाणाने आज मी तुला ठार करणार आहे. श्रीरामांचे वचन ऐकल्यावर राघवांना खांद्यावरून वाहून नेणाऱ्या मारुतीवर रावणाने तीक्ष्ण बाणाने प्रहार केले. त्या तीक्ष्ण बाणांचे प्रहार झाले तरी वायुसुत मारुतीचे तेज रामांच्या तेजामुळे पुन्हा वाढतच गेले आणि तो महान वानर गर्जना करू लागला. त्यानंतर जखमी झालेल्या हनुमंताला पाहिल्यावर दुसऱ्या कालरुद्राप्रमाणे दिसणाऱ्या रघुश्रेष्ठ रामांना भयंकर क्रोध झाला आणि आपल्या तीक्ष्ण बाणाने रामाने सहजपणे रावणांचे घोड्यासह रथ, ध्वज, सारथी, शस्त्रसमूह, धनुष्य, छत्र आणि पताका हे सर्व तोडून टाकले. नंतर इंद्राने ज्याप्रमाणे आपल्या वज्राने पर्वतांना विद्ध केले होते त्याप्रमाणे रघुश्रेष्ठ रामाने वज्राप्रमाणे असणाऱ्या एका महान बाणाने रावणाला त्वरित विद्ध केले. रामांच्या बाणाने घायल झालेला तो वीर रावण कापू लागला. त्याला मूर्छा आली आणि त्याच्या हातातून धनुष्य गळून पडले. तेव्हा त्या शेतीतील रावणाला पाहून रघुत्तमाने एका अर्धचंद्रकार बाणाने त्याचा सूर्याप्रमाणे तेजस्वी असणारा मुकुट तोडून टाकला व म्हटले, हे रावणा, तू आता माझ्या बाणाने घायल झालायस तेव्हा तू आता परत जा, माझी तुला अनुज्ञा आहे. लंकेत प्रवेश करून विश्रांती घे, मग उद्या तू पुन्हा माझे सामर्थ्य पाहशील. त्यानंतर रामांच्या बाणाने विद्ध झालेला ताठा नष्ट होऊन व्याकुळ झालेला रावण अतिशय लज्जित होऊन लंकेत आला. इकडे मूर्छित होऊन पडलेल्या लक्ष्मणाला पाहून राम सुद्धा मनुष्य स्वभावाचा आश्रय घेऊन लीलेने शोक करू लागले. त्यानंतर ते हनुमंताला म्हणाले, वत्सा, पूर्वीप्रमाणे द्रोणागिरी पर्वतावरून महौषधी आणून त्या लक्ष्मणाला तसेच अन्य वानरांना सुद्धा तू जिवंत कर. राघवांचे वचनानंतर ठीक आहे असे म्हणून एका क्षणात महासागर ओलांडून हनुमान वायुवेगाने निघून गेला. दरम्यानच्या काळात गुप्त हेराने रावणाला सांगितले की महाराज, लक्ष्मणाला जिवंत करण्यास महौषधी आणण्यासाठी रामाने पाठवलेले हनुमान क्षीरसमुद्राकडे गेलाय. ते गुप्त हेरांचे वचन ऐकल्यानंतर राजा रावण अतिशय चिंतातूर झाला. मग त्याच रात्री एका क्षणात तो एकटाच कालनेमीच्या घरी गेला. आपल्या घरी आलेल्या रावणाला पाहून कालनेमी आश्चर्यचकित झाला. मग त्याला अर्घ्य इत्यादी देऊन रावणाच्या पुढे हात धरून उभे राहून भयाने विवळ झालेला कालनेमी म्हणाला, हे राजेंद्र, तुमच्या आगमनाचे कारण काय? मी तुमची काय सेवा करू? तेव्हा दुःखी झालेला रावण कालनेमीला म्हणाला, कालवशे करून माझ्यावर सुद्धा संकट कोसळले. माझ्या शक्तीचा प्रहार झालेला तो वीर लक्ष्मण जमिनीवर पडलेला आहे. आता त्याला जिवंत करण्यासाठी म्हणून औषध आणण्यास हनुमान गेलाय. तेव्हा महाबुद्धिमंता असे काही काहीतरी करा की ज्यामुळे त्याच्या कार्यात विघ्न येईल. कपटाने मुनींचा वेळ धारण करून त्या महावानराला तू मोहित कर. ज्यामुळे औषधीच्या प्रयोगाचा काळ निघून जाईल असे काहीतरी करून तू मग परत ये. रावणाचे वचन ऐकून कालनेमी त्याला म्हणाला, हे रावण महाराज, आता तुम्ही माझे वचन ऐका आणि ते खरे आहे असे समजून ध्यानी घ्या. मी तुमचे प्रिय करीनच, त्यासाठी मी माझ्या प्राणांची सुद्धा पर्वा करणार नाही. पण त्यामुळे काय होणार? हे रावणा, पूर्वी दंडकारण्यात मृगाचे रूप धारण केलेल्या मारीच्याची जशी अवस्था झाली होती तशीच माझी सुद्धा अवस्था होणार या संशय नाही. आणखीच असे पहा, तुमचे पुत्र पौत्र बांधव आणि अन्य राक्षस आतापर्यंत मारले गेलेत. अशा प्रकारे राक्षसांच्या कुळाचा नाश करून तुमच्या जगण्याचा काय उपयोग आहे? किंवा राज्य, सीता अथवा जड स्वरूप देह यांचा तुम्हाला काय उपयोग होणार आहे? त्यापेक्षा हे महाबाहू, सीता श्रीरामांना परत देऊन टाका. विभीषणाला राज्य द्या. मुनी समूहांचा आश्रय असणाऱ्या रम्य अशा तपोवनात तुम्ही जा. तेथे प्रातःकाळी निर्मल पाण्यात स्नान करून संध्या इत्यादी नित्य कर्मे करून नंतर एकांत स्थाने तुम्ही सुखासनावर बसा. सर्व प्रकारे आसक्ती सोडून अन्य विषयांना मनात प्रवेश न देता बाहेरच ठेवून बाहेर प्रवृत्त होणाऱ्या इंद्रियांच्या समूहाला तुम्ही हळूहळू आत वळवून घ्या. हे निष्पाप रावणा, प्रकृतीपेक्षा आत्मा भिन्न आहे असा नेहमी विचार करा. ब्रह्मदेवापासून ते सूक्ष्म कीटकापर्यंत देह, बुद्धी, इंद्रिये इत्यादी सर्व स्थावर जंगमात्मक असे जे जग पाहिले जाते व ऐकले जाते त्या सर्वाला प्रकृती असे म्हटले जाते आणि त्या प्रकृतीलाच माया असेही म्हटले जाते. जगरूपी वृक्षाची उत्पत्ती, स्थिती आणि विनाश यांचे कारण असणारी ही प्रकृती सात्विक, राजस, तामस इत्यादी प्रकारची प्रजा नेहमी उत्पन्न करते. तसेच ते काम, क्रोध इत्यादी पुत्र आणि हिंसा, तृष्णा इत्यादी कन्या निर्माण करते आणि ती माया स्वतःच्या गुणाने सर्व व्यापक अशा आत्मदेवाला रात्रंदिवस मोहित करते. कर्तृत्व, भोक्तृत्व इत्यादी मुख्य असणारे आपले गुण हे ईश्वररूप आत्म्यावर आरोपित करून आणि त्याला स्वतःला वश करून घेऊन ती प्रकृती सदा सर्वदा त्याच्याबरोबर खेळत असते. जरी आत्मा शुद्ध आहे तरी जेव्हा तो त्या प्रकृतीने युक्त होतो तेव्हा मायेच्या गुणाने अतिशय मोहित झालेला तो स्वतःचे स्वरूप विसरून जाऊन नेहमी बाहेरच बाह्य विषयांकडे पाहत जातो. परंतु ज्ञानस्वरूपी सद्गुरूंशी युक्त होऊन जेव्हा तो त्यांच्याकडून उपदेश घेतो तेव्हा बाह्य विषयाकडे लागलेली त्याची दृष्टी परत मागे फिरते आणि मग तो सतत स्पष्टपणे स्वतःलाच, आत्मस्वरूपालाच पाहू लागतो. अशा प्रकारे जिवंतपणे मुक्त झालेला तो देहधारी प्राणी प्रकृतीच्या गुणातून सुटून जातो. तेव्हा हे रावणा, इंद्रियांचे नियमन करून आणि सातत्याने आत्म्याचा विचार करून तसेच प्रकृतीपेक्षा आत्मा वेगळा आहे हे जाणून घेऊन तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मुक्त व्हाल. आता अशा या निर्गुण आत्म्याचे ध्यान करण्यास जर तुम्ही असमर्थ असाल तर तुम्ही सगुण रूपाचा आश्रय घेऊन भक्ती करा. तो सगुण ध्यानाचा प्रकार असा आहे, हृदय कमळाच्या गाभाऱ्यात तेथे रत्नसमूहाने जडित अतिशय मृदू व चकचकीत अशा सुवर्ण सिंहासनावर जानकीसह राम बसले आहेत. ते विरासन घातलेले विशाल नेत्र असणारे, विजेच्या पुंजाप्रमाणे तेजपुंज वस्त्र असणारे, किरीट, हार, केयूर, कस्तुभ इत्यादी अलंकाराने विभूषित, तसेच नुपूर, कडी आणि वनमाला याने सुशोभित आहेत. रामांचे एक व स्वतःचे एक अशी दोन धनुष्य हातात धरणारा लक्ष्मण त्यांची सेवा करीत आहे. ते सर्वांच्या हृदयात स्थित आहेत. अशा प्रकारच्या आत्मस्वरूपी रामांचे ध्यान जो कोणी श्रेष्ठ भक्तीने युक्त होऊन सतत करतो तो मुक्त होतो, यात संशय नाही. त्या रामाच्या इतर भक्तासह त्यांचे चरित्र तुम्ही अनन्य बुद्धीने होऊन ऐका. असे जर तुम्ही केले तर ज्याप्रमाणे अग्नीमुळे कापसाचे ढीग नष्ट होऊन जातात, त्याप्रमाणे तुम्ही पूर्वी केलेली महापातके सुद्धा एका क्षणातच नष्ट होऊन जातील. तुम्ही रामाबरोबरचे वैर सोडून द्या आणि त्यांच्यावरील स्वतःच्या भक्तीने युक्त व्हा. मग परिपूर्ण, अद्वितीय, नाम रूपरहित, पुराण पुरुष अशा त्या रामांच्या सगुण रूपाची आपल्या हृदयात भावना करून त्यांना भजत राहा. इति श्रीमद अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे युद्धकांडे षष्ठ सर्ग समाप्त.